नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. केंद्र सरकारान देशभरात हजारांनी भलायकी केंद्रांचे व्हडले जाळे स्थापन केल्ल्यान भारत भलायकी सुदारणांच्या केंद्रस्थानी आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्पश्ट केलें. 58 कोटी लोकांक फुकट उपचार दिवपा हेतान संवसारांतली सगळ्यांत व्हडली भलायकी आयुष्यमान भारत विमो येवजण चालीक लायल्या अशी म्हायती तांणी दिली. तांणी आयज स्वित्झर्लंडातल्या जिनिव्हा शारांत जाल्ल्या संवसारीक भलायकी संघटनेच्या 78व्या अधिवेशनांत व्हर्च्युअली उलोवप केलें.
Theme of the World Health Assembly this year is One World for Health. It resonates with India's vision for global health. When I address this gathering in 2023, I had spoken about One Earth, One Health. The future of a healthy world depends on inclusion, integrated vision and collaboration.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज देशांतल्या पर्यटन वाठारांत जाल्ल्या उदरगती विशीं नियाळ बसका घेतली. हे बसकेंत पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत, पर्यटन राज्यमंत्री सुरेश गोपी आनी हेर वडील अधिकारी हाजीर आशिल्ले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयतारा 22 तारखेक राजस्थानांतल्या बिकानेरांत 26,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी कांय प्रकल्प राष्ट्राक समर्पीत करतले. रेल्वे, रस्तो, उर्जा, उदक, नवे आणि नवीकरणीय क्षेत्रात ह्या प्रकल्पांची महत्वाची भूमिका असतली. तसेच प्रधानमंत्री 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 103 पुनर्विकसित केल्ल्या अमृत स्टेशनांचे उक्तावण करतले आणि बिकानेर मुंबई एक्सप्रेस गाडयेक 5वो बावटो दाखयतले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी वाढत वचपी भू राजनितीक आनी पर्यावरणीय आव्हानामदी भारत घरगुती उदरगतीचेर निंबून आशिल्ल्यान बाजारपेठेचेर नियंत्रण आनी स्वातंत्र्य हांचे मदीं समतोल दवरपाच्या गरजेचेर भर दिलो. आयज नवी दिल्लीत भारतीय स्पर्धा आयोगाच्या 16व्या वर्सुकी दिसाच्या कार्यावळीत त्यो उलयताल्यो. फाटल्या वर्सांनी संवसारांत जायत्यो आडमेळी आयल्यात, देखून घटमूट जापसालदार दिश्टीकोन आशिल्ल्या संस्थांची गरज निर्माण जाल्या अशें तांणी सांगले. विदेश सचीव विक्रम मिस्त्री हांणी भारताच्या राजनयिक प्रचाराचो भाग म्हूण परदेशांत धाडपी सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळाक ऑपरेशन सिंदूरविशीं म्हायती दिली. हाच्या आदी सरकारान पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादाच्या विरोधात भारताची भूमिका स्पश्ट करपा खातीर वेगवेगळ्या देशांनी 7 बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळां धाडपाची घोषणा केल्ली. 59 संसद वांगड्यांचे हे शिष्टमंडळ फाल्यां सावन फुडल्या म्हयन्याच्या 5 तारखेमेरेन संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळांच्या वांगड्यांसयत मुखेल भागीदार देशांक भेट दिवन आतंकवादा आड शून्य सहिष्णुताय हो भारताचो खर संदेश आंतरराष्ट्रीय समाजामेरेन पावयतले. केंद्रीय गिरायक वेव्हार, अन्न आणि भौशीक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी हांणी आयज नवी दिल्लीत डेपो दर्पण, अन्न मित्र आणि अन्न सहाय्य ॲप्स चालीक लायले. हे ॲप्स डिजिटल नवनिर्मणेवरवी देशाची अन्न सुरक्षा मुखार व्हरपाच्या सरकाराच्या ध्येयाप्रमाण आसात. ई गव्हर्नन्साचे साधन म्हूण हे ॲप्स देशातली शेतकी मुळावी बांदावळ आणि भौशीक वितरण पद्दत आरविली करपाक मजत करतले असं त्यांनी सांगले. अमृतसर पंजाबात आयज तिरंगा यात्रा काढली. हजारांनी लोकांनी ह्या वेळार तिरंगा यात्रेत वाटो घेतिल्लो. पहलगाम आतंकवादी हल्ल्यात सणसणीत जाप म्हूण केल्ल्या ऑपरेशन सिंदूरात भारतीय सेना दळान केल्ल्या कामगिरीचो भोवमान आणि आदर करपा खातीर ही तिरंगा यात्रा जाता. एनसीपीचे वडील फुडारी छगन भुजबळ हांणी आयज महाराष्ट्रातल्या महायुती सरकाराच्या मंत्रीपदाचो सोपूत घेतलो. राज्यपाल सीपी राधाकृष्णन हांणी तांकां पद आणि गोपनियतेचो सोपूत दिलो. नामनेचे अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे आदले अध्यक्ष डॉ MR श्रीनिवासन आयज संसाराक अंतरले. तांची पिराय 95 वर्षां आशिल्ली. भारताच्या नागरी अणुऊर्जा कार्यावळीचे शिल्पकार म्हणून ते ओळखले वतात. नामनेचे खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान साहित्यिक जयंत नारळीकार आयज संसाराक अंतरले. तांची पिराय 86 वर्षां आशिल्ली. भारत सरकारान पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार दिवन तांचो भोवमान केल्लो. इतले मजगती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकार आणि अणुऊर्जा शास्त्रज्ञ डॉ MR श्रीनिवासन हांच्या निधनाचेर दुःख परगटायला. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 दिसात कर्नाटकात उट्टांगाराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच फुडल्या 3 दिसात कर्नाटक, तमिळनाडू, कोकण, गोय आणि महाराष्ट्रातल्या कांय वाठारांनी चड पावसा खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. आयपीएल T20 क्रिकेट सर्तीत आज दिल्लीच्या अरुण जेटली मैदानार चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स पंगडामध्ये खेळ जातलो. हो खेळ सांजे 7:30 वरांचेर सुरू जातलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 वरांचेर. नमस्कार.